नमस्कार, मी तुषार पवार। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार असून यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून 96 मतदारसंघांचा समावेश आहे। राज्यात पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद आणि बीड इथं उद्या मतदान होईल। राज्यात या टप्प्यात एकूण 298 उमेदवार नशीब आजमावत आहेत। मतदानासाठी राज्यातली निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। चौथ्या टप्प्यातल्या मतदानासाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांना आज साहित्याचं सकाळी वाटप करण्यात आलं। या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघातल्या एकूण 29,284 मतदान केंद्रांवर मतदान होईल। आपल्या सरकारनं गेल्या 10 वर्षांमध्ये गरीबांना सक्षम करण्यावर तसंच त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रत्येक नागरिकाला सक्षम केल्यानं आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी लागणारी साधनं उपलब्ध करून दिल्यानं खराखुरा विकास घडून येतो हे भारतानं जगाला दाखवून दिलं आहे, असं त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं। आपल्या सरकारनं मजबूत अर्थव्यवस्था उभारली असून यामुळे भारताच्या आगामी 25 वर्षांचा पाया घडला आहे, असंही ते म्हणाले। श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात किल्लारी इथं आज दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, यामुळे काही घरांचे पत्रे उडून गेले। विजेच्या तारा तुटल्यानं परिसरातला वीज पुरवठा खंडित झाला। नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाला। अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथं मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 2 जणांना अटक केली आहे। या मेफेड्रॉनची किंमत अंदाजे 8 लाखांहून अधिक आहे। महम्मद सुदेश, अबुसाहेब अन्सारी आणि विकास दिनेश गुप्ता अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नवीन लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे। अॅडॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तमिळनाडूतल्या महेंद्रगिरी इथं 9 मे रोजी ही चाचणी घेण्यात आली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।